नमस्कार श्रोत्यांनो, उपासना या आपल्या रेडिओ कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करतो. संत म्हणतात, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. नावा टिळकांसारखे कविश्रेष्ठ म्हणतात, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. खरच आम्ही देवाचा शोध देवळांमध्ये घेतो, पण देव चार भिंतींच्या देवळामध्ये राहतच नाही. मुळी तो राहतो आमच्या हृदय मंदिरी. आपल्या या हृदयात वसणाऱ्या या देवाला आम्ही साथ घालूया आमच्या श्वासानं, चिंतनानं, नामस्मरणानं. आमच्यासारख्या मानवांच्या मनामध्ये देवानं वसती केली तर या पृथ्वीवर स्वर्ग अवतरेल. उपासना कार्यक्रम आपल्याला देवाविषयी जवळीक करायला शिकवतो. आधी हे भक्तिगीत ऐकूया आणि त्यानंतर हा अभ्यास.
आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर पित्या, तुझी कृपा आमच्यावर विपुल झालेली आहे. तुझं प्रेम आमच्यावर कायम आहे आणि म्हणूनच प्रभू आम्ही जिवंत आहोत. पुन्हा एक वार तुझ्या चरणाशी बसून तुझी वाणी ऐकण्याकरिता तयार आहोत. आमची तुझ्याजवळ नम्र विनंती आहे की आज तू आमच्या जीवनात कार्य कर. कित्येकदा प्रभू, जाणून सुद्धा आमचं स्वतःवर नियंत्रण राहत नाही. आमच्या इच्छा, आमच्या सर्व भावना फक्त तूच नियंत्रित करू शकतोस। आमची प्रार्थना आहे की तू आमच्या सोबत हो, आमची मदत कर। जीवनामध्ये आम्ही तुझं सामर्थ्य ओळखून, तुझं गौरव ओळखून, तुझ्या इच्छेप्रमाणे चालावे म्हणून तू विशेष रीतीने आमची मदत कर। जे आजारी आहेत प्रभू त्यांना स्पर्श कर, आरोग्य दे। ही वेळ आमच्याकरिता आशीर्वादाची अशी होऊ दे। प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागितले आहे म्हणून तो ऐक, आमेन। श्रोत्यांनो, आज आम्ही एका नवीन पुस्तकाचे अध्ययन सुरू करीत आहोत आणि हे पुस्तक आहे जुन्या करारातील यशयाचे पुस्तक। यशया संदेष्ट्याच्या पुस्तकापासून पुढच्या भागामध्ये जी पुस्तके आहेत ती सर्व भविष्यवादाची आहेत, परंतु त्याचा अर्थ असा होत नाही की भविष्यवाद यशयापासून सुरू होतो, कारण मोशेने लिहिलेल्या नियमशास्त्रापासूनच खरे तर भविष्यवादाला सुरुवात होते। जरी या विभागामध्ये पुढे घडणाऱ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात विदित केलेल्या असल्या तरी संदेष्टे हे फक्त पुढील गोष्टी सांगणारे नव्हते। त्या रासाच्या दिवसांमध्ये परमेश्वर आपल्या इच्छा व्यक्त करू शकेल असा एकही याचक किंवा राजा नव्हता। अशा वेळेस देवाने संदेष्टांना आपल्या प्रगटीकरणाकरिता किंवा लोकांशी संवाद साधण्याकरिता तयार केले। या पुस्तकांमध्ये जरी इतिहास, काव्य आणि नियमशास्त्र यांचा समावेश असला तरी त्यांचा प्राथमिक संदेश भविष्यवाद होता। आज आम्ही मोठे संदेष्टे व लहान संदेष्टे असे कृत्रिम विभाग पाडतो, परंतु माझ्या मते सर्व संदेष्टे मोठे होते आणि त्यापैकी काही लहान संदेष्टे होते असे तुम्ही म्हणू शकत नाही। ही कृत्रिम विभागणी त्यांच्या पुस्तकांच्या आशयामुळे नाही तर लांबीवरून करण्यात आली। काही लहान संदेष्टे अण्वस्त्रासारखे आहेत, त्यांची पुस्तके लहान असली तरी त्यांचा संदेश अत्यंत प्रभावशाली आहे। हे संदेष्टे फक्त भावी काळातील घटनांविषयी बोलत नसत तर ते अगदी नजीकच्या भविष्यकाळातील स्थानिक घटनांविषयीही बोलत असत। मोशेच्या नियमशास्त्रात सांगितलेल्या देवाच्या आधिपत्याखाली असलेल्या संदेष्ट्याच्या कार्याकरिता पात्र समजले जाण्याकरिता त्यांना तसे करावे लागेल। याजक, राजा आणि संदेष्टे यांच्याकरिता अनुवादाच्या पुस्तकात नियम दिलेले आहेत। आपण संदेष्ट्यांविषयी दिलेले नियम अनुवादाचे पुस्तक 18:20-22 या वचनांमधून वाचूया। अनुवादाचे पुस्तक 18:20-22 वचने। पण जो भविष्यवादी जे वचन बोलायला मी त्याला आज्ञापिले नाही ते वचन माझ्या नावाने उन्मत्तपणे बोलेल किंवा दुसऱ्या देवाच्या नावाने बोलेल तो भविष्यवादी मरावा। आणि जर तू आपल्या हृदयात म्हणशील की जे वचन यहोवा बोलला नाही ते आम्हाला कसे कळेल, तर भविष्यवादी यहोवाच्या नावाने बोलतो तेव्हा जर ती गोष्ट घडली नाही किंवा प्रत्ययास आली नाही तर असे समजावे की यहोवाने ती गोष्ट सांगितलीच नाही। तो भविष्यवादी उन्मत्तपणे बोलला आहे, त्याला तू भिऊ नये। जर एखाद्या संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे एखादी स्थानिक घटना घडली नाही तर त्याच्यावर खोटा संदेष्टा हा शिक्का मारण्यात येई व त्याप्रमाणे त्याला वागविण्यात येई। पवित्र शास्त्र जे ईश्वर प्रेरित आहे त्यामध्ये खोट्या संदेष्टांचा संदेश नाही याविषयी तुम्ही खात्री बाळगू शकता। भविष्यवाद्यांच्या पुस्तकामध्ये स्थानिक घटना व पूर्णतेस आलेल्या घटनांचा भरणा आहे। जर तुम्ही यशया संदेष्ट्याच्या काळात जगत असता तर तो खरा संदेष्टा होता हे तुम्हाला कसे समजले असते? त्याची पारख तुम्हाला त्याच्या स्थानिक भविष्यवादावरून करावी लागली असती। तो फक्त फार पुढच्या काळाचे भविष्य विदित करीत नव्हता। उदाहरणार्थ येशू ख्रिस्ताच्या पहिल्या व दुसऱ्या आगमनाविषयीच फक्त त्याने भविष्य विदित केले नाही तर जवळच्या भविष्य काळात घडणाऱ्या स्थानिक घटनांविषयी सुद्धा त्याने भविष्य विदित केले। त्याच्या स्थानिक भविष्यवादाप्रमाणे जर घटना घडल्या नसत्या तर त्याला खोटा भविष्यवादी समजून त्याच्यावर दगडमार करण्यात आली असती। भविष्यवादाच्या पुस्तकांमध्ये आधीच परिपूर्ण झालेले स्थानिक भाकिते आहेत। आपण सत्य आहोत हे सिद्ध करण्याकरिता सर्व संदेष्टे स्थानिक घटनांविषयी संदेश देत। लक्षात ठेवा श्रोत्यांनो की परिपूर्ण झालेले संदेश व पूर्ण न झालेले संदेश यांच्यामध्ये फार स्पष्ट फरक आहे। संदेश देण्यात आल्यापासून आतापर्यंत अनेक संदेश परिपूर्ण झाले आहेत। हे संदेश ते देवाचे वचन सांगत असत हे त्यांच्या शब्दशः परिपूर्तीस गेलेल्या संदेशावरून सिद्ध होते. तो त्यांचा सत्य असण्याचा फार मोठा पुरावा आहे. मनुष्य भविष्याचा अंदाज बांधू शकत नाही. जरी हवामान खात्यातील अधिकाऱ्याजवळ सर्व प्रकारच्या वैज्ञानिक व तांत्रिक सुविधांचे सहाय्य असूनही तो हवामानाचा अंदाज 24 तास आगाऊ बांधू शकत नाही. सत्य हे आहे की अशा प्रकारची हवामान खात्यातली हवामानाचा अंदाज बांधणारी व्यक्ती इस्रायलमध्ये संदेष्टा म्हणून टिकली नसती. शक्यतेच्या नियमाने भविष्याचा अंदाज सातत्याने बांधणे माणसाला अशक्य होते. प्रत्येक अनिश्चित घटक त्याच्या अचूकतेची संधी 50% घटवते. जी शेकडो भाकिते शब्दशः परिपूर्ण झाली ती सत्याच्या सचोटीने व प्रामाणिकपणे शोध करणाऱ्या माणसाला आकर्षित करतात. पवित्र शास्त्र हे शब्दशः पूर्ण ईश्वर प्रेरित आहे. याचा एक अचूक पुरावा म्हणजे परिपूर्ण भविष्य आहेत. आता मला याचे स्पष्टीकरण देऊ द्या. समजा उद्या पाऊस पडणार आहे असे भविष्य मी सांगितले तर अचूक असण्याची माझी संधी 50% आहे. म्हणजे एकतर पाऊस पडेल किंवा पाऊस पडणार नाही. आता माझ्या भाकितामध्ये मी आणखी एका घटकाचा समावेश करून म्हणते की उद्या सकाळी 11 वाजता पाऊस पडायला सुरुवात होईल. आता श्रोत्यांनो, यामुळे माझी अचूक असण्याची संधी आणखी 50% कमी होते. परंतु 25% बरोबर असण्याची संधी माझ्याजवळ अजूनही आहे. पण मी येथेच थांबत नाही. पाऊस 11 वाजता पडू लागेल एवढे सांगून मी शांत बसत नाही, तर तो 3 वाजता थांबेल असेही भाकीत करते. आता यामुळे माझी अचूक असण्याची शक्यता अधिक कमी होते. म्हणजे ती केवळ 12.5% एवढी राहते. आता 300 भाकिते होईपर्यंत मी माझ्या भाकितात अनिश्चित घटकांची भर घालित गेले तर ती भविष्य कधीच परिपूर्ण होणार नाहीत. कोणीही अशा प्रकारे अंदाज बांधू शकत नाही. फक्त देव व देवाचा आत्मा अशा प्रकारची माहिती देऊ शकतो. 300 वेळा अचूक अंदाज बांधणारे भूत अस्तित्वात असू शकत नाही. तरीही पवित्र शास्त्रात येशू ख्रिस्ताच्या प्रथम आगमनाविषयी 300 पेक्षा अधिक भविष्य दिलेले आहेत व ती सर्व पूर्ततेस गेलेली आहेत. येशू ख्रिस्ताच्या पृथ्वीवर येण्याविषयी देवाने एवढी भविष्य का सांगितली? यासाठी तर्कशुद्ध व स्पष्ट उत्तर आहे, या पृथ्वीवरचे प्रभू येशू ख्रिस्ताचे येणे. ही एक फार महत्वाची गोष्ट होती. इस्रायलाच्या संतानांनी ती घटना समजून घ्यावी, चुकवू नये अशी देवाची इच्छा होती. देवाने त्याला अशा प्रकारे भविष्यवादांमधून स्पष्ट केले की तो पृथ्वीवर प्रत्यक्षात असताना त्याला आपण ओळखू शकलो नाही अशी सबब इस्रायली लोकांना देता येऊ नये. आता तुम्हाला एक घरगुती उदाहरण देऊन हे स्पष्ट करते. समजा तुम्ही मला तुमच्या गावी आमंत्रित केले तर तुम्ही मला म्हणाल, स्टेशनवर आम्ही तुम्हाला घ्यायला येऊ, तेव्हा तुम्हाला कसे ओळखावे? मग मी तुम्हाला पत्राद्वारे कळवेन की तुमच्या गावी अमुक अमुक ट्रेनने अमुक अमुक वाजता मी पोहोचत आहे, मी अमुक रंगाची साडी व अमुक अशी केशभूषा केलेली असेल वगैरे. आणि मग जेव्हा मी अशा प्रकारे स्टेशनवर पोहोचेल तेव्हा तुम्ही मला नक्कीच ओळखू शकाल, होय ना श्रोत्यांनो? जेव्हा 1900 वर्षांपेक्षा अधिक काळापूर्वी येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आला तेव्हा ज्यांना जुना करार व तो त्याच्या येण्याविषयी काय सांगतो हे माहीत होते त्यांनी बेथलेमात उतार शाळेत त्याची वाट पाहायला हवी होती किंवा त्याच्या जन्माच्या बातमीची प्रतीक्षा करायला हवी होती, कारण त्यांच्याजवळ सर्व आवश्यक माहिती होती. जेव्हा ज्ञानी लोक त्याचा शोध घेत आले तेव्हा तरी यहुदी लोकांनी स्वतः शोध घेण्याची रुची बाळगून त्यांच्या मागे जायला हवे होते किंवा स्वतःहून तरी शोध घ्यायला हवा होता. खरोखर त्याचे आगमन अत्यंत महत्वाचे होते आणि देवाने ते अतिशय स्पष्टपणे विदित केले होते. संदेष्टे अतिशय राष्ट्रवादी होते. त्यांनी उच्च अधिकाऱ्यांमध्ये व खालच्या पातळीवर असलेल्या लोकांमधल्या पापाचा धिक्कार केला. त्यांनी देशाला धोक्याचा इशारा दिला. त्यांनी गर्विष्ठ लोकांना नम्र होऊन देवाकडे वळण्याची कळकळीची विनंती केली. त्यांच्या संदेशांमध्ये अग्नी व अश्रू यांचे मिश्रण असे. ते संदेश फक्त संकट व दुःख याविषयीच नसत तर प्रभूचा दिवस व त्यानंतर येणारे गौरव यांचेही त्यात वर्णन असे. सर्व संदेष्टे रात्रीच्या अंधकारातून पहाटेचा नवीन दिवसाचा प्रकाश पाहत असत. पापाच्या रात्रीतून ते तारक व सार्वभौम राजा याच्या आगमनाचा प्रकाश पाहत असत. ख्रिस्त राज्याची परिपूर्ती ते पाहत असत. नवीन करारातील देवाच्या राज्याचे मोल ठरविण्याआधी या संदेष्ट्यांचा संदेश समजून घेणे आवश्यक आहे. जुन्या कराराच्या संदेष्ट्यांच्या दृष्टिकोनातूनच देवाच्या राज्याचे योग्य दृश्य आम्हाला मिळू शकते. संदेष्टे अतिमानवी माणसे नव्हती. ते तुमच्या व माझ्यासारखे भावनाप्रधान असलेली माणसे होती, परंतु देव त्यांच्याद्वारे बोलण्याने त्यांचे संदेश अचूक व ईश्वर प्रेरित होते, किंवा देवाकरिता बोलण्यामुळे त्यांचे संदेश अचूक व ईश्वर प्रेरित होते. हे नवीन कराराच्या लेखकांद्वारे सिद्ध करण्यात आले आहे. पेत्राच्या पत्रावरून आपण हे समजून घेऊ शकतो. वाचूया श्रोत्यानो, पेत्राचे पहिले पत्र पहिला अध्याय 10-11 वचने. ज्या संदेष्ट्यांनी तुम्हावर होणाऱ्या कृपेविषयी भविष्य कथन केले, त्यांनी त्या तारणाविषयी बारकाईने शोध केला. त्यांच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता, त्याने ख्रिस्ताची दुःखे व त्यानंतरच्या गौरवयुक्त गोष्टी ही पूर्वीच सांगितली. त्यात त्याने कोणता अगर कसा काळ सुचविला याविषयी ते शोध करीत होते. तसेच पेत्राचे दुसरे पत्र पहिला अध्याय 15-21 या वचनांमध्ये पेत्र लिहितो. पेत्राचे दुसरे पत्र पहिला अध्याय 15-21 वचने. आणि माझे निर्याण झाल्यावरही त्या गोष्टींची आठवण सर्वदा तुम्हास करता यावी म्हणून मी होईल तितके करीन. कारण चातुर्याने कल्पिलेल्या कथास अनुसरून आम्ही आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताचा पराक्रम व आगमन ह्या संबंधाने तुम्हास कळविले असे नाही, तर आम्ही त्याचे महत्व प्रत्यक्ष पाहणार होतो. त्याला देवपित्यापासून सन्मान व गौरव मिळाले. तेव्हा ऐश्वर्यशाली गौरवाच्या द्वारे अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याचविषयी मी संतुष्ट आहे. आम्ही पवित्र डोंगरावर त्याचबरोबर असताना आकाशातून आलेली ही वाणी ऐकली. शिवाय अधिक निश्चित असे संदेष्टांचे वचन आम्हाजवळ आहे. ते अंधुक ठिकाणी प्रकाश पाडणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे. तुमच्या अंतकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर चांगले होईल. हे प्रथम मनात आणावयाचे की शास्त्रातील कोणत्याही संदेशाचा स्वतःच्या कल्पनेने उलगडा होत नाही, कारण संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी झालेला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून तो सांगितलेला आहे. विल्यम कॉपर यांनी म्हटले, संदेश किंवा भविष्यवाद विणेप्रमाणे मधुर आहे. तितके मधुर आहे की मर्त्य हाताच्या स्पर्शाने त्याला आम्ही बेसुरा करू नये. तुम्हाला पुन्हा एकदा मी ही गोष्ट सांगू इच्छिते की भविष्यवाद म्हणजे ज्योतिषशास्त्र नाही, किंवा ग्रह ताऱ्यांच्या अभ्यासाने पुढे घटणाऱ्या घटनांचे भाकित करणे नव्हे. तळहातावरच्या रेषा पाहून पुढे काय होणार याचा अंदाज बांधणेही नव्हे. पवित्र शास्त्रातील भविष्यवाद हा देवाने प्रेरित केलेल्या माणसांनी सांगितलेले भाकित होय. परमेश्वर त्यांना आपल्या आत्म्याद्वारे पुढे होणाऱ्या घटना प्रकट करीत असे. त्याला आपण भविष्यवाद असे म्हणतो. जर तुम्ही संपूर्ण पवित्र शास्त्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचले तर तुमच्या लक्षात येईल की जुन्या कराराच्या काळात विदित केलेल्या गोष्टी नवीन कराराच्या काळात परिपूर्ण झालेल्या आहेत, अगदी तंतोतंत. तसेच पवित्र शास्त्रातील अनेक भविष्ये सध्याच्या काळात पूर्ण होत आहेत. या भविष्यवादांचा अभ्यास एक विशेष ज्ञान शाखा आहे. देवाच्या कृपेने आम्हाला पवित्र शास्त्रातील एका भविष्यवादाच्या सुंदर पुस्तकाचा अभ्यास करण्याची संधी मिळाली आहे. आशा आणि विश्वास आहे की आम्हा सर्वांना ह्या पुस्तकाच्या अभ्यासाद्वारे आशीर्वाद मिळणार आहे. यशा या संदेष्टाच्या पुस्तकाचा आपण अभ्यास करीत आहोत. बहुतेक सर्व संदेष्टे अनामिकतेमध्ये आणि अंधारामध्ये राहत होते. आपल्या भविष्यवादामध्ये ते स्वतःचे व्यक्तिमत्व प्रकट करीत नसत. या गोष्टीला इर्मया व होशे या दोन संदेष्टांचा अपवाद होता. कसा ते आपण त्यांच्या पुस्तकांचा अभ्यास करताना पाहणार आहोत. यशयाही स्वतःविषयीची माहिती फार कमी प्रमाणात देतो. त्याच्या जीवनाविषयी व सेवेविषयी फार तोकडे संदर्भ देण्यात आले आहेत. यशयाच्या पहिल्या अध्यायातील पहिल्या वचनामध्ये त्याने आपल्या जीवनाची राजकीय पार्श्वभूमी दिली आहे. त्याचे भविष्यवाद हे उजिया, योथाम, आहाज आणि हिचकिया राजा यांच्या कारकिर्दीतले होते. त्याच्या 6व्या अध्यायामध्ये त्याचे वैयक्तिक पाचारण आणि नेमणूक यांचा वृत्तांत देण्यात आला आहे. ज्या काळात यशयाने भविष्यवाद सांगितला तो काळ यहूदाकरिता अंतर्गत त्रासाचा काळ नव्हता. उज्जिया व हिजकिया हे देवाची सेवा करू इच्छिणारे देवाचे ज्ञान प्राप्त झालेले राजे होते. परंतु हा काळ अतिशय त्रासाचा काळ होता, कारण अश्शूर व उत्तरेकडचे भयंकर राजे यांचा यहुदाला सतत उपद्रव होत होता. उत्तरेकडचे इस्रायल राष्ट्र आधीच बंदिवासात गेलेले होते. जेव्हा अश्शूरच्या सैन्याने यरुश्लेमला वेढा घातला त्यावेळेचे राष्ट्रीय संकट ओढवले होते त्याचा यशयाच्या सेवेतल्या ऐतिहासिक गोष्टींच्या वृत्तांताचा विभाग यशयाचे पुस्तक 36-39 या अध्यायांमध्ये आहे. वैयक्तिक पण अगदीच थोडकी विभाग सोडता यशया स्वतः प्रकाशात येत नाही, तर जो येणार आहे जगाचा जो प्रकाश आहे त्याकडे तो निर्देश करतो. काहींना असे खात्रीने वाटते की यशया दाविदाच्या शाही घराण्यातला होता. हा एक अंदाज आहे आणि तो खरा असल्याचे सिद्ध करता येत नाही. तसेच इब्रिलोकास पत्र याच्या 11व्या अध्यायातील 37व्या वचनात करवतीने चिरले असा ज्याचा उल्लेख आहे तो यशया होता असेही म्हणण्यात आले आहे. हे खरे असो की नसो, परंतु पवित्र शास्त्राच्या टीकाकाराने मात्र त्याला लेखक म्हणून रूपकात्मकरित्या करवतीने चिरले आहे. अनेक यशया होते असा बनावट सिद्धांत त्या टीकाकारांनी मांडलेला आहे. या सिद्धांतानुसार त्यांनी दुसरा यशया, तिसरा यशया असे विभाग पाडलेले आहेत किंवा त्यांना तशी नावे दिलेली आहेत. परंतु हे पुस्तक अशा प्रकारे विभागले जाणे शक्य नाही, कारण नवीन करार या पुस्तकातली वेगवेगळे अवतरणे देऊन एकाच यशयाला त्याचे श्रेय देतो. टीकाकारांनी यशयाचे भाकरीप्रमाणे तुकडे केले आहेत, पण इतिहास 2 किंवा 3 नाही तर एकमेव यशयाला सादर करतो. मृत समुद्राजवळ असलेल्या गुहांमध्ये यशयाच्या ग्रंथाची चर्मपत्रे सापडली, त्याचा सर्वात जास्त अभ्यास केला जातो. यशयाचा फार मोठा भाग सुरक्षित आहे आणि त्यात एकच यशया सादर करण्यात आलेला आहे. श्रोतांनो, या चर्मपत्रांचा शोध कसा लागला हे तुम्हाला ठाऊक आहे काय? मृत समुद्राजवळ कुमरान या ठिकाणी देवाने एका छोट्या मेंढपाळ मुलाला कसे नेले आणि त्याला ते मातेच्या मोठ्या बरण्यांमध्ये कसे सापडले ही एक फार मनोरंजक गोष्ट आहे आणि हीच गोष्ट टीकाकारांना चकित करते. पण देव या टीकाकारांची काळजी घेईल. आता 2 किंवा 3 यशया आहेत हा सिद्धांत हास्यास्पद कसा आहे याचे मी उदाहरण देऊन स्पष्टीकरण करते. समजा 1000 वर्षांनंतर काही भूगर्भशास्त्रज्ञ पृथ्वीच्या पाठीवर 3 वेगवेगळ्या ठिकाणी उत्खनन करतील आणि त्यांची 3 गटे 3 वेगवेगळे निष्कर्ष काढून म्हणतील, डवाईट आयझनहॉवर्स 3 होते, एक तर युरोपच्या रंगभूमीवरचे, दुसऱ्या महायुद्धातील विजेता दोस्त राष्ट्रांचे ते सरसेनापती होते. मग 1952-1956 या सालांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेले दुसरे डवाईट आयझनहॉवर्स होते आणि एका आजाराकरिता ज्यांच्यावर एक गंभीर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि जे दुबळे बनले व ज्यांना हृदयविकाराचा झटका आला ते डवाईट आयझनहॉवर्स तिसरे म्हणजे वेगळे होते. हे काही लोकांना हास्यास्पद वाटेल आणि मलाही नेमके तसेच यशयाविषयी वाटत आहे. अर्थातच तीनही वर्णने सापडणारी एकच डवाईट आयझनहॉवर्स ही व्यक्ती होती. तसेच यशयाच्या पुस्तकातला सर्व भविष्यवाद सांगणारा एकच यशया भविष्यवादी होता. प्रिय श्रोत्यांनो, मी पवित्र शास्त्रातल्या इतर संदेष्टांना कमी लेखत नाही, पण प्रामाणिकपणे सांगायचे तर मला यशया संदेष्टा फार जवळचा वाटतो. याची 3 कारणे आहेत. एक तर या पुस्तकात येशूच्या आगमनाविषयीची भाकिते पुष्कळ आहेत आणि स्पष्ट आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे परमेश्वर या पुस्तकातून फार वैयक्तिक पातळीवर येऊन माझ्याशी बोलतो असे मला वाटते. आणि तिसरी गोष्ट, माझे अपराध, त्याविषयीची शिक्षा, माझा अकारण छळ करणाऱ्यांविषयी देवाचा न्याय यांची कल्पना आणि ख्रिस्त राज्याचे भव्य गौरवी चित्र या पुस्तकातून मला पाहायला मिळते। श्रोतांनो, आपण आपल्या मानवी बुद्धीने कोणत्याही शास्त्रलेखाचा उलगडा करू शकत नाही हे आपण मघाच वाचले। त्यासाठी तुम्हाला व मला देवाच्या आत्म्याची गरज आहे आणि देवाचा आत्मा आम्हाला देवाबरोबर शांती केल्यानेच मिळतो। ती शांती आम्ही आमच्या सत्कृत्यांनी करू शकत नाही, ती केवळ ख्रिस्ताने आपले रक्त सांडून त्याद्वारे खंडणी भरून आमच्याकरिता विकत घेतलेली आहे। ती मिळविण्यासाठी आम्हाला ख्रिस्ताचे वधस्तंभावरचे मरण व त्याचे मरणातून पुन्हा उठणे यावर मनापासून विश्वास ठेवायला हवा। पश्चाताप करून येशूचा प्रभू व तारक म्हणून स्वीकार करायला हवा, तरच आम्ही देवाचा आत्मा मिळू शकतो आणि तेव्हाच त्याच्या वचनांचा उलगडा तो आमच्याकरिता करेल। पुष्कळदा श्रोत्यांनो, आम्ही स्वतःच्या बुद्धीच्या आधारावर परमेश्वराचे वचन समजण्याचा प्रयत्न करतो, परंतु आम्ही आमच्या ज्ञानाच्या आधारावर, बुद्धीच्या आधारावर परमेश्वराचे वचन समजू शकत नाही। त्याकरिता पवित्र आत्माच आमचा मार्गदर्शक आणि आमचा शिक्षक व्हायला हवा। म्हणून प्रार्थनापूर्वक आम्ही देवाच्या वचनांचे अध्ययन करायला हवे, प्रार्थनापूर्वक परमेश्वराजवळ जायला हवे आणि त्याच्याजवळ प्रार्थना करायला हवी की प्रभू, आजचं वचन समजण्याकरिता तूच आमची मदत कर, तू आमचं मार्गदर्शन कर आणि तूच आमच्याशी बोल। माझ्या प्रिय श्रोत्यांनो, मला खात्री आहे की जेव्हा आम्ही यशयाच्या पुस्तकाचं अध्ययन करू तेव्हा परमेश्वर बऱ्याच गूढ गोष्टी आम्हाला स्पष्ट करेल आणि तो स्पष्टपणे आमच्याशी बोलेल। म्हणून प्रार्थनापूर्वक ह्या अध्ययनामध्ये भाग घ्या, इतरांना सांगा आणि हे जे एक कठीण पुस्तक आहे, जे भविष्यद्वाणींनी भरलेलं आहे, ते पुस्तक आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करू। परमेश्वर आपणा सर्वांस विपुल आशीर्वाद देऊ।
मित्रांनो, या कार्यक्रमाद्वारे आपल्या घरापर्यंत, आपल्या कुटुंबापर्यंत नव्हे आपल्या मनापर्यंत पोहोचायला आम्हाला खूप आवडतं। आपण देखील पत्र पाठवून आपल्या मनातल्या गोष्टी आम्हाला सांगा आणि देवाबद्दल अधिक जाणून घ्या। तर आमचा पत्ता आहे, कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स नंबर 102, बेझनबाग, नागपूर 440004।
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com। ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com।
तोपर्यंत नमस्कार।